बॉडी स्कॅन. संपूर्ण शरीर मनाने पाहणे हा एक साधा सराव आहे, ज्यामुळे भावनिक आणि शारीरिक असे दोनही प्रकारचे फायदे होतात. हा व्यायाम शक्यतो पाठीवर आडवे झोपून करावा, मात्र काही कारणाने ते शक्य नसेल किंवा आडवे झोपण्याच्या स्थितीत तुम्हाला सहजपणा वाटत नसेल तर तुम्हाला आवडेल, बरं वाटेल त्या स्थितीत राहूनही तुम्ही हा व्यायाम करू शकता. तुम्ही या व्यायामासाठी तयार असाल तेव्हा डोळे बंद करून स्वतःच्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करा. 2-3 दीर्घ श्वास घ्या. श्वास आत घेताना तुमचं पोट फुगलं पाहिजे. श्वास घेताना नाकाने घ्या आणि सोडताना तोंडाने सोडा. आता हळूहळू मनातल्या मनात स्वतःच्या शरीराकडे लक्ष केंद्रित करा. तुमचा बिछाना, खुर्ची, जमीन, ज्यावर तुम्ही आहात त्या वस्तूवर पडणाऱ्या तुमच्या शरीराचं वजन अनुभवा. आता आपल्या पायांच्या चवड्यांवर म्हणजे पायांच्या बोटांवर लक्ष केंद्रित करा. तिथे जाणवणाऱ्या संवेदना अनुभवा. पायांना जाणवणारं उष्ण किंवा थंड तापमान किंवा जमिनीचा स्पर्श अनुभवा. पायाला कुठेतरी ठीक वाटत नसेल, दुखत असेल किंवा अवघडल्यासारखं वाटत असेल तर त्या भावनेला 10 सेकंद अनुभवा. मग एक खोलवर दीर्घ श्वास घ्या आणि तो श्वास सोडताना शरीराची ती अस्वस्थता देखील सोडून द्या. अधूनमधून तुमचं मन इकडे तिकडे भटकलं, विचलित झालं तरी त्याला पुन्हा शरीराच्या संवेदनांपाशी परत आणा. त्या संवेदना कशा बदलत जातात ते साक्षीभावाने म्हणजे त्यावर कुठलंही मत शिक्का न देता फक्त त्रयस्थपणे पाहत राहा. चवड्यांच्या संवेदना निरखून झाल्यानंतर शरीराच्या पुढच्या भागाच्या अनुभवाकडे सरका. आता पायाच्या घोट्याकडे लक्ष केंद्रित करा, त्यानंतर पोटऱ्या, गुडघे, मांड्या. हे करताना एखाद्या भागात कुठे अस्वस्थता, ताण वाटतो आहे का याकडे लक्ष द्या. जिथे ताण वाटत असेल तिथे दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना सोबत तो ताणही सोडून द्या. आता छातीकडे मन एकाग्र करा. ती श्वासाबरोबर कशी खालीवर होते आहे याकडे एकाग्र व्हा. आता पोटाकडे पहा. तिथे कुठे ताण वाटत असेल तर श्वास घ्या. पोटाचा घट्टपणा श्वासासोबत सोडून द्या. आता बिछाण्यावर, जमिनीवर किंवा खुर्चीवर टेकलेल्या तुमच्या पाठीच्या खालच्या आणि वरच्या भागाकडे लक्ष केंद्रित करा. श्वास घ्या. कुठे ताण वाटत असेल तर श्वासासोबत सोडून द्या. तुमच्या खांद्याकडे या. दंड, मनगट, हातांची बोट मोकळी करा. आता मान आणि गळ्याकडे या. श्वासासोबत तिथला ताण हलका करा. आता जबडा, चेहऱ्याचे स्नायू, डोळ्यांभोवतीचा भाग, कपाळ हलके करा. तिथला ताण मोकळा करा. चेहऱ्याच्या दोन्ही बाजू, डोक्याच्या मागचा भाग, कवटी, सगळीकडच्या संवेदना पहा. श्वास घेत आणि सोडत ताण मोकळा करा. पाहत राहा. श्वास घ्या, सोडा, शरीर हलकं करा. आता संपूर्ण शरीराचं साक्षीभावानं निरीक्षण करा. दीर्घ श्वसन करत करत हलकं मोकळं वाटण्याची संवेदना अनुभवा. शेवटी एक पूर्ण लांब श्वास घ्या, त्यासोबत येणारी ऊर्जा अनुभवा आणि श्वास पूर्णपणे सोडून द्या. शरीराच्या त्या संवेदनांसोबत सजग होत मनाला हळूहळू वर्तमान क्षणात आणा. जेव्हा तुमची त्या अनुभवातून बाहेर यायची मनाची तयारी होईल, तेव्हा सावकाश डोळे उघडा.